भाषा आपली सर्वांचीच.
लेख एकोणीसावा.
संस्कृतसारखा एखादा अपवाद सोडला तर भाषांच्या विकासाची आणि लिप्यांच्या विकासाची प्रक्रिया सतत चालूच असते. भाषांमध्ये किंवा लिप्यांमध्ये होणाऱ्या बदलांना विकास म्हणायचं किंवा नाही ह्याबाबत एखादवेळेस दुमत असू शकेल, पण त्यांच्यात बदल होत असतो ह्याबाबत मात्र दुमत असणार नाही. काही भाषांमध्ये व्यावहारिक सोयीसाठी लेखनाची पद्धत, म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर शुद्ध लेखन प्रमाणित केलेलं असतं, कारण त्या बलशाली समाजाला प्रमाणीकरणाचे फायदे ठाऊक असतात. फ्रेंच भाषा, लिपी आणि लेखन पद्धती हे त्याचं आजच्या जगातलं सर्वोत्तम उदाहरण आहे, तर ऐतिहासिक काळातलं संस्कृत हे आपल्याकडचं उदाहरण आहे. वेदांच्या उच्चारात किंवा संस्कृतच्या लेखनात गेल्या कित्येक हजार वर्षात अगदी किरकोळ कानामात्रेचाही फरक झालेला नाही. सामान्यतः आपण असं समजतो की आपली धाव प्रगतीच्या दिशेने असते. आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी काही मानदंड ठरवण्याची, प्रमाणीकरणाची गरज असते आणि प्रत्येक समाज त्यानुसार वागत असतो, प्रयत्नशील असतो असावा. प्रमाणीकरणाचे निकष ठरवण्याचा आणि ते काटेकोरपणानं पाळण्याचा प्रयत्न जे समाज करतात, करू शकतात, त्यांची प्रगती चांगली होते हे ऐतिहासिक सत्य आहे. परंतु ह्या ऐतिहासिक सत्याकडे दुर्लक्ष करून नवे पाठ फिरवून काही समाज आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्याचा प्रकार करतात तेव्हा विलक्षण आश्चर्य वाटतं. भाषेसारख्या महत्त्वाच्या बाबतीतही अनेक समाज आजही खेळखंडोबा करत असतात आणि त्याचा परिणाम त्या त्या भाषांच्या प्रगतीवर निश्चितपणे होत असतो. आपल्याकडे महाराष्ट्रातही अधूनमधून कोणी कोणी मोडी लिपीच्या पुनरुज्जीवनाची भाषा करीत असतात. कधी कोणाला तथाकथित सोप्या रोमन लिपीची भुरळ पडते, पण असल्या उरफाट्या मागणीकडे महाराष्ट्रात फारसं कोणी लक्ष देत नाही हा आपल्या सुदैवाचाच भाग आहे. पण आपल्या मणिपूर राज्यातील भाषिक अतिरेकी मंडळी गेली काही वर्ष मणिपुरातल्या एका जुन्या लिपीचा, मैतेई लिपीचा आग्रह धरून बसली आहेत. मणिपूर भागात कृष्णभक्तीची सुरुवात झाली आणि त्यापाठोपाठच तिथे देवनागरीसारखीच असलेली बंगाली भाषेची लिपी उपयोगात येऊ लागली. याचा साधा सरळ अर्थ असा होता की लिपीच्या दृष्टीनं मणिपूर हा प्रदेश पुन्हा एकदा, म्हणजे अर्जुन उलुपी यांच्या विवाहानंतर बऱ्याच शतकांनी, देशाच्या मुख्य प्रवाहात आला होता. मणिपुरात झालेला हा बदल स्वागतार्ह होता. पुढे भारतात परदेशी माणसं मोठ्या प्रमाणात येऊन शिरजोर राज्यकर्ते बनल्यावर त्यांनी इथल्या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात धर्मपरिवर्तन सुरू केलं. बघता बघता मणिपुरातल्या बहुतेक नागा टोळ्या नि कुकी टोळ्या ख्रिश्चन झाल्या. धर्मांतराच्या जोडीनंच त्यांचं भाषांतरही करण्यात आलं. त्यांच्यावर नव्या धर्माची इंग्लिश भाषा आणि रोमन लिपी लादण्यात आली. ख्रिश्चन धर्माचे प्रसारक इतके भाग्यवान की त्यांनी लादलेली भाषा आणि लिपी स्थानिकांना लादल्यासारखी वाटलीच नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्र सरकारनं सातत्यानं दुर्लक्ष केल्यामुळे संपूर्ण ईशान्य भारतात फुटीरपणाची जी बीजं गेल्या शतकात परकीयांकडून आणि आपल्याच स्वार्थी नेत्यांकडून पेरली गेली होती ती आता जोमानं फुटून वर आली आहेत. आपल्या संस्कृतीची भाषेची अस्मिता तेवती ठेवली पाहिजे आणि त्यासाठी भारतातून जे जे काही आलेलं आहे ते काट्यासारखं उचलून फेकलं पाहिजे वगैरे वगैरे. अशा प्रकारे बुद्धिभेद करून तथाकथित नेत्यांनी तरुणांची डोकी भडकावली आणि त्याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला, भारतावरचा राग उफाळून येणं. मणिपुरी अस्मितेच्या जपणुकीसाठी जुन्या मैतेई लिपीचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. पुनरुज्जीवन म्हणजे इम्फालमधल्या काही मणिपुरी भाषेतल्या चिमुकल्या आकाराच्या 2-4 पानांच्या वर्तमानपत्रांमध्ये काही भाग कमी महत्त्वाचा, जो कोणी नाही वाचला तरी चालेल असा भाग मैतेई लिपीत देण्यात येऊ लागला. पुनरुज्जीवनवादी खुश. मैतेई लिपी मुळातच इतकी अपुरी आहे की खुद्द मणिपुरी भाषेलाच ती पुरेशी नाही, त्यामुळे हिचा अंगीकार करायला कोणीही तयार नाही. मैतेई लिपीला खुल्लम खुल्ला विरोध कोणीही करत नाही. काय हिंमत आहे कुणाची, पण खऱ्या अर्थानं तिचा स्वीकार करायलाही कोणी तयार होत नाही. कसे होणार? इम्फालला मणिपूर विद्यापीठात होतो तेव्हाची गोष्ट. एकदा एक विद्यार्थी असाच कशासाठी तरी माझ्याकडे आला होता. त्यानं आणलेली माहिती मी वाचली आणि त्यावर सही केली. माझी सही मी मैतेई लिपीत केली होती. माझी सही पाहिल्यावर तो विद्यार्थी प्रतिनिधी माझ्याकडे चमत्कारिकपणे बघत राहिला आणि शेवटी त्यानं मला माझं नाव विचारलं. तेव्हा मी म्हटलं, हे बघ ना, मी स्वच्छ लिहिलं आहे. तेव्हा त्या बहाद्दर प्रतिनिधीनं सांगितलं की मला मैतेई लिपी येत नाही. हा अनुभव मला अर्थात नवीन नव्हता. मणिपुरात मी ह्यापूर्वी अनेकदा तो घेतलेला होता. आपल्या सार्वजनिक जीवनात मोठ्या तावातावानं मैतेई लिपीचा आग्रह धरणारे पुढारी, विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी हे स्वतःच मैतेई लिपीत निरक्षर आहेत. जी लिपी आजच्या युगात चालू शकणार नाही, जिच्यात टंकयंत्र तयार करणं शक्य नाही, अप्रगत स्थितीमुळे ती संगणकावर आणणंही अतिशय अवघड आहे, अशा लिपीचा आग्रह कोणी धरला तर सामान्य जनता तरी तो कसा मानेल? बरं, जी लिपी आज वापरात आहे ती काय परक्यांची आहे का? नियम अस्वाभाविक असेल तर मोडणं ही स्वाभाविक गोष्ट असते. उद्या कोणी हातावर चालण्याचा नियम केला तर काय होईल? सर्वजण तो नियम पावलोपावली मोडतील, दुसरं काय होणार? मणिपूरबाबत मला हीच एक मोठी आशेची गोष्ट वाटते की तिथले फुटीरवादी नि अतिरेकी काहीही म्हणोत, कसलीही चमत्कारिक मागणी करोत, पण तिथले सामान्य नागरिक त्यांच्या सोयीची, रुळलेली आणि शिवाय तुलनेनं चांगली असलेली लिपी, भले काहींच्या मते ती बंगाली असली तरी, तिची साथ सोडून जुनी अप्रगत अवस्थेमुळे अडगळीत पडलेली मैतेई लिपी स्वीकारायला तयार होणार नाहीत असं वाटतं. पण पुढचं कोणी काय सांगावं?